भाग 39 फलद्रूप ह्यावला मत्तय याचा 7वा अध्याय 15-20 वचन गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय 22-23 वचन योहान याचा 15वा अध्याय 1-8 वचन। ज्यावेळेस आम्ही येशूने मागा चालज ता पवित्र आत्मा आमने जीवनात फळ देई। पवित्र शास्त्र आखा परमेश्वराने आत्म्याने फळ प्रीती आनंद शांती सहनशीलता ममता चांगुलपणा विश्वासूपणा सौम्यता इंद्रिय दमन ई आहा। येशू आखना मा द्राक्षवेल आहा आणि तुम्ही फाटा आहात। जर तुम्ही माझ्यामध्ये रेहुला तर मी तुम्हा मध्ये रही तुम्ही भरपूर फळ देसाल। मेलेलेसा फांद्या फळ देत नाही तर मा कापीहीन पेटवीन दि जात। येशूने इच्छा हा की त्याने चेल्यांनी खूप फळ द्यावा ते परमेश्वरांना सन्मान करहत व दुसऱ्यांना मदत करहत।